ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू. खासदारांचे शपथविधी सुरू. गव्हाचे दर स्थिर राखण्यासाठी केंद्र सरकारकडून गव्हाच्या साठवणुकीवर मर्यादा. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष मोहिमेला सुरुवात. दक्षिण कोरियात बॅटरीच्या कंपनीला लागलेल्या आगीत 20 जणांचा मृत्यू, 23 जण बेपत्ता. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 मधल्या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचं भारताला फलंदाजीसाठी पाचारण. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आज सुरू झालं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात भर्तुहरी महताब यांना हंगामी सभापती म्हणून शपथ दिली. भर्तुहरी महताब यांनी संसदेच्या नवनिर्वाचित खासदारांना सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर सर्व सदस्यांचा शपथविधी सुरू झाला. सभापतींनी सर्वप्रथम प्रधानमंत्री आणि वाराणसीचे खासदार नरेंद्र मोदी यांना शपथ दिली. सभापती निवडीपर्यंत लोकसभेचं कामकाज चालवण्यात मदत करण्यासाठी नियुक्त केलेल्या अध्यक्षांच्या तालिकेला शपथ देण्यात आली. भाजप खासदार राधामोहन सिंग आणि फगन सिंग कुलस्ते यांना तालिका सदस्य म्हणून शपथ घेतली. मात्र काँग्रेसचे खासदार के सुरेश, द्रमुकचे खासदार टी आर बालू आणि टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय यांनी शपथ घेतली नाही. केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, शिवराज सिंह चौहान, नितीन गडकरी यांच्यासह इतर मंत्र्यांनी सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, जळगावच्या खासदार रक्षा खडसे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मराठीतून शपथ घेतली. इतर अनेक खासदारांनी त्यांच्या मातृभाषेत आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये शपथ घेतली. उर्वरित खासदारांचे शपथविधी उद्या होणार आहेत. येत्या बुधवारी 26 जूनला नवीन लोकसभा सभापतींची निवड होणार आहे. राज्यसभेचं अधिवेशन येत्या गुरुवारी 27 जूनला होणार असून त्याच दिवशी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होईल. हे अधिवेशन 3 जुलैपर्यंत चालेल. दरम्यान भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली आहे. 140 कोटी भारतीयांचं जीवनमान सुधारणं हीच रालोआ सरकारच्या लेखी खरी सुधारणा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. समाज माध्यमावर आज त्यांनी प्रकाशित केलेल्या मजकुरात लिहिलं आहे की वस्तू आणि सेवाकर प्रणालीची अंमलबजावणी केल्यापासून अनेक गृहोपयोगी वस्तू स्वस्त झाल्या असून सामान्य माणसाच्या बचतीत भर पडली आहे. देशवासियांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज लोकसभेत संविधानाची प्रत घेऊन प्रवेश केला. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, द्रमुकचे TR बालू यांच्यासह अनेक सदस्यांनी घोषणाबाजी केली. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्यासह इतर खासदारही संविधानाची प्रत घेऊन सभागृहात आले होते. नीट परीक्षेतली कथित अनियमितता, पश्चिम बंगालमधला रेल्वे अपघात या मुद्द्यांवरून काँग्रेसनं सरकारवर टीका केली. या मुद्द्यांवर सरकार गप्प का असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. गव्हाचे दर स्थिर राखण्याच्या दृष्टीनं साठेबाजी रोखण्याकरता केंद्र सरकारनं गव्हाच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्या आहेत. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव संजीव चोप्रा यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. त्यानुसार व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी ही मर्यादा 3,000 टन, किरकोळ विक्रेत्यांसाठी 10 टन, तर मोठ्या साखळी समूहांच्या प्रत्येक दुकानाकरता 10 टन आणि त्यांच्या आगारांकरता 3,000 टन इतकी आहे. 31 मार्च 2025 पर्यंत ती लागू राहील. गव्हाचे दर स्थिर रहावेत यासाठी सरकार गरजेनुसार या साठा मर्यादेचा आढावा घेईल असं चोप्रा म्हणाले. गव्हाचा तुटवडा असल्याचं वृत्त त्यांनी फेटाळलं. देशात कुठेही तुटवडा नसून गव्हाचे दर स्थिर आहेत. ते स्थिर रहावेत यासाठी सरकारपुढे सर्व पर्याय खुले आहेत. साठवणुकीवरची मर्यादा हा एक उपाय आहे, तो केला आहे असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी आज अतिसार निर्मूलन मोहिमेला सुरुवात केली. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू थांबवणं हा या मोहिमेचा हेतू आहे. 2 महिने चालणाऱ्या या मोहिमेत 5 वर्षांखालच्या बालकांना ORS आणि झिंकची पाकिटं देण्यात येणार आहेत. जल जीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान आणि आयुष्मान आरोग्य मंदिर नेटवर्क यासारख्या उपक्रमांमुळे अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूचं प्रमाण कमी झाल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि प्रतापराव जाधव उपस्थित होते. नीट परीक्षा घोटाळ्यात लातूरमध्ये अटकेत असलेल्या एका आरोपीला न्यायालयानं 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणी 4 जणांविरोधात दहशतवाद विरोधी पथकानं गुन्हा दाखल केला आहे. यातल्या एकाला पोलिसांनी काल अटक केली होती. इतर दोघांची चौकशी सुरू आहे आणि दिल्लीतल्या चौथ्या आरोपीच्या अटकेसाठी पोलीस पथक जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचं एक पथक गुजरातमधल्या गोधरा इथं दाखल झालं आहे. गोधरा इथल्या एका परीक्षा केंद्रावर 5 मे रोजी नीटचा पेपर झाल्यानंतर 3 दिवसांनी तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये परीक्षेतल्या गैरप्रकाराबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला होता. गोधरा पोलिसांनी या प्रकरणात 30 विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी मदत केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत 5 आरोपींना अटक केली आहे. पुण्यातल्या अंमली पदार्थ प्रकरणात आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल झाला असून 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयानं 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या मुलांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी हलगर्जीपणा आणि लक्ष ठेवण्यात दिरंगाई केली म्हणून 2 अधिकारी आणि 2 अंमलदारांचं निलंबन केल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. केरळ राज्याचं नाव केरळम असं करण्याचा प्रस्ताव केरळच्या विधानसभेत आज एकमतानं संमत झाला. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना मांडलेला हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. यापूर्वी गेल्या ऑगस्टमध्ये असा प्रस्ताव केरळ विधानसभेनं संमत केला होता, मात्र काही त्रुटी राहिल्यामुळे तो बारगळला होता. त्यामुळे हा नवीन प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे. कथित मद्य धोरण प्रकरणात जामीन प्रकरणी उच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. तसंच विशेष न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली होती. त्याला केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सेओलमधल्या एका लिथियम बॅटरी उत्पादक कंपनीला आज लागलेल्या आगीत 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 23 जण अजूनही बेपत्ता आहेत. बॅटरीची तपासणी आणि पॅकिंग केली जात असलेल्या मजल्यावर लागलेली आग गोदामात पसरल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्फोट झाल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आग लागली त्यावेळी कंपनीत 67 कामगार काम करत होते. जगभरातल्या देशांमध्ये महिलांची राजकीय क्षेत्रातली संख्या समाधानकारक नसल्याचं संयुक्त राष्ट्रानं आपल्या अहवालात म्हटलं आहे. जगातल्या 113 देशांपैकी फक्त 26 देशांमध्ये महिला राष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहेत. 23% महिला या देशांमध्ये महत्वाच्या राजकीय पदांवर आहेत, तर 141 देशांमध्ये फक्त 3 पदांवरच महिला नेते आहेत. जगातल्या 7 देशांच्या मंत्रिमंडळात एकही महिला प्रतिनिधी नसल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 मधल्या आजच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकात सलामीवीर विराट कोहली 0 धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 2 षटकात भारताच्या 1 बाद 6 धावा झाल्या होत्या. बार्बाडोसमध्ये सेंट लुसिया इथल्या डॅरेन सॅमी मैदानावर हा सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरु. खासदारांचे शपथविधी सुरु. गव्हाचे दर स्थिर राखण्यासाठी केंद्र सरकारकडून गव्हाच्या साठवणुकीवर मर्यादा. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष मोहिमेला सुरुवात. दक्षिण कोरियात बॅटरीच्या कंपनीला लागलेल्या आगीत 20 जणांचा मृत्यू, 23 जण बेपत्ता. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 मधल्या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचं भारताला फलंदाजीसाठी पाचारण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.